ऐकावे जनाची. एक खेडूत आपल्या मुलाला आणि गाढवाला घेऊन बाजारच्या गावी जायला निघाला. त्याला ते गाढव बाजारात विकायचं होतं. वाटेत त्यांना जवळच्या विहिरीवर पाणी भरणाऱ्या काही बायका दिसल्या. त्या तर यांनाच हसत होत्या. एक म्हणाली,
या बया बघ तर तीन तीन गाढव चालल्यात.
आणि दुसरी म्हणाली,
तर ग बरोबर गाढव है अंतरबी रडत खडत पायी पायी चालले ती गाढवच म्हणायचे.
आणि तिसरी म्हणाली,
असे मूर्ख कोणी भी कवा भी पाहिले नसतील.
म्हाताऱ्या खेडूताने हे ऐकलं. त्याने चट्ट दिशी आपल्या मुलाला गाढवावर बसवलं आणि तो त्याच्या बाजूने पायी चालू लागला. असं थोडंच अंतर चालले असतील नसतील तोच त्यांना काही माणसं दिसली. त्या रस्त्याच्या कडेला उभं राहून ती माणसं मोठमोठ्याने कसली तरी चर्चा करत होती. बापलेख आणि गाढवाची वरात हे बघून त्यांनी चर्चा थांबवलीच. त्यांच्यापैकी एकाने या तिघांकडे बोट दाखवत म्हटलं,
बघ रे बघ ही आजची पिढी बर का, या सांगतून हवं नेहमी ते ह्योच. आजची तरुणी मंडळी थोरल्या माणसांबद्दल थोडा सुदीक आदर दाखवत नाहीत. ती बघ बघ प्रत्यक्ष उदाहरणच आहे बघ. तरणाबाण पोरगा लय आयटीत गाढवावर सवार आणि म्हातारा बाप बिचारा चाललाय पायी 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 पायी. आता हाय की नाही सांग.
लगेच दुसरा ओरडला,
अरे ये निलज रिया, अरे खाली उतर की, त्या तुझ्या म्हाताऱ्याला बी थोडा आराम मिळू दे की.
मुलगा उशाळला, लगेच खाली उतरला. बाप गाढवावर बसला आणि मुलगा पायी चालू लागला. वरात निघाली पुढे. अशा रीतीने त्यांनी काही अंतर पार केलं. बाजार अजून थोडा दूरच होता. तेवढ्यात एक बायका मुलांचा घोळका त्यांच्या मागेच लागला असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ते सगळे एकदम आरडाओरडा करत होते. नीट ऐकून घेतलं तेव्हाच म्हाताऱ्याला ते काय आरडाओरडा करताहेत ते कळलं. ते म्हणत होते,
अरे म्हाताऱ्या अरे तुला काही दया माया, खुशाली एकटाच गाढवावर बसलेस. अरे जरा तुझ्या मुलाकडे बघ, तुझ्या बरोबरीनं चालण्यासाठी त्या पोराला आदन म्हणणं धावाय सुद्धा लागतंय. अरे त्याला दम केवढा लागलाय पापा, आता बाप आहेस का कोण आहेस.
आता म्हातारा शर्मिंदा झाला. त्याने लगेच आपल्या मुलाला आपल्या मागे घेतलं. म्हणजे दोघेही गाढवावर बसून जाऊ लागले. बाजाराचं गाव आता थोडं जवळ आलं होतं. मस्त रमत गमत असं जात असतानाच एका पांढरपेशा माणसाने त्यांना हटकलं. त्याने विचारलं,
काय हो हे गाढव तुमच्याच मालकीचं आहे का.
म्हातारा म्हणाला, उभयची का बरं. तर तो माणूस म्हणाला,
वाटत नाही. तुम्ही दोघं एकाच वेळी गाढवावर बसून त्याच्यावर जे काही अत्याचार करतात त्यावरूनच शंका येते. अहो खरं तर तुम्ही चांगलेही दोघं धडधाकट दिसता. खरं म्हणजे तुम्हीच दोघांनी या गाढवाला उचलून न्यायला काय हरकत आहे.
म्हातारा म्हणाला, आता तुम्ही म्हणता तर तसं करून पाहू. चल रे उतर गड्या खाली. आणि ते दोघेही गाढवावरून खाली उतरले. त्यांनी त्या गाढवाच्या पायामधून एक जाड काठी घातली. गाढवाचे पाय त्याला बांधले. आता दोघांनी मिळून त्याला उचललं. म्हातारा पुढे आणि पोरगा मागे निघाली पुन्हा वरात बाजाराला. वाटेत त्यांना एक ओढा लागला. त्या ओढ्यावर एक अरुंद पूल होता. त्यावरून हे बापलेख गाढवाला घेऊन नेऊ लागले. हे अद्भुत दृश्य बघायला लोकांनी तर गर्दीच केली. अगदी ओढ्याच्या दोन्ही बाजूला लोक मोठमोठ्याने खो खो हसू लागले. वारे विचित्र चक्रमणी चक्रेम असं काही बाई ओरडू लागले. टाळ्या हशा शिट्ट्यांचा नुसता पाऊस पडला. आता गाढवच बिथरलं. आधीच उलट बांधलेलं, त्या टाळ्या हशा शिट्ट्या आणि आरडाओरडा मोठमोठे आवाज सुद्धा. ते गांगरला नसतं तरच नवल. त्याने जोरात दुगाण्या झाडल्या. त्या बरोबर त्याच्या पायांना बांधलेल्या दोऱ्या सुटल्या आणि पुलावरून ते ओढ्यातच पडलं. वाहत असलेल्या पाण्याच्या प्रवाहात ते गटांगळ्या खाऊ लागलं. इकडे पुलावर उभे असलेले बापले एक हताश झाले. म्हातारा बाप तर रागावलाच स्वतःवर. तो पोराला म्हणाला, पाहिलंस पोरा सगळ्यांना जो खुश ठेवाया जा तू त्याची अशीच वाट लागती या दुर्गती होती या. ऐकावं जनाच पर करावं मनाच. मी तर पार इसरलो होतो मग अशी फजिती होणारच. लय मोठा धडा मिळाला बाबा आणि आपलं गाढाव सुद्धा आळपून घालवून बसलो की. चल आता माघारा.